नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींतल्या सेवातीर्थ हांगा जायत्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या सचिवां कडेन संवाद साधलो. आयज देशभरांत राष्ट्रीय दोतोर दीस आनी सनदी लेखापाल म्हळ्यार चार्टर्ड अकावंटंट दीस मनयतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी भारत ग्रीस अर्थीक संबंद घटमूट करपाविशीं चर्चा केल्या. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी नवी दिल्लींत जाल्ले कर्मचारी राज्य विमो महामंडळाचे 198 बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. आता पुराय खबरो. कृशी क्षेत्राचो विकास केल्याशिवाय विकसित भारताचे सपन साकार जावंक शकना अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी भर दिलो. हरियाणांत हिसार हांगा आयोजीत खेत बचाव अभियानाच्या समारोप समारंभात उलयतना चौहान हांणी सरकार एका अशा मोबायल ॲपाच्या निर्मितीचेर काम करता जाचे वरवीं माती आनी ताका गरज आशिल्ल्या खतांच्या प्रमाणाबाबत माहिती उपलब्ध जातली अशें तांणी सांगलें. तांणी शेतकारांक जमनीचो कस टिकोवन दवरपाक तांणी शेतांत खतां आनी किटकनाशकांचो वापर संतुलीत प्रमाणांत करचो तशेंच शेतकारांक सेंद्रीय शेताचो अवलंब करपाचो सल्लोय दिलो.
संतुलित खाद डाले, संतुलित कीटनाशक जितनी जरूरत है, जिन तत्वों की आवश्यकता वही डाले. अत्यधिक केमिकल फर्टिलाइजर के उपयोग से हमारी धरती बीमार हो रही है, हमारी मिट्टी खराब हो रही है और उसमें उत्पादित जो फल सब्जी और अनाज है उसके कारण कई तरह की बीमारियां मानव शरीर में भी घर कर रही है. अलनीनो का प्रभाव यहां भी है, बारिश नहीं हो रही है. तो इस प्राकृतिक संतुलन को हमको बना के रखना पड़ेगा ताकि हमारी धरती सुरक्षित रहे तो हम भी सुरक्षित रहेंगे.
भारतीय रेल्वेन दक्षिण उदेंत रेल्वे क्षेत्रांत सुमार 200 कोटी रुपया खर्च करून उरिल्ल्या 48 फायबर ऑप्टिकल फायबर केबल बसोवपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. ह्या निर्णयाक लागून देशांतल्या रेल्वे नेटवर्काची डिजिटल दळणवळण यंत्रणा घटमूट जातली. ह्या प्रकल्पांतल्यान आग्नेय रेल्वेच्या 4 मुखेल विभागांतल्यान 1600 मार्ग किलोमिटर अंतराचेर 48 फायबर OFC जोडणी मेळटली. हाका लागून रेल्वेची सुरक्षीत कार्यक्षम आनी तंत्रगिन्यानाचेर आधारीत कामकाज प्रणाली चलोवपी दळणवळण जाळे आनी घटमूट जातले. भौशीक भलायकेची राखण आनी सुदारणा करपाक दोतोरांचो समर्पण करुणा आनी अमुल्य योगदानाचो भोवमान करपा खातीर आयज देशभरांत राष्ट्रीय दोतोर दीस मनयतात. भारतांतले एक मानानीक वैस डॉ बिधान चंद्र रॉय हांचो उगडास करपा खातीर दर वर्सा जुलयाच्या पयल्या दिसा हो दीस मनयतात. मजगती देशभरांत आयज 78 राष्ट्रीय सनदी लेखापाल म्हळ्यार चार्टर्ड अकावंटंट दीस मनयतात. हो दीस अर्थीक पारदर्शकता आनी अर्थीक वाड हातून चार्टर्ड अकावंटंटांनी केल्ल्या म्हत्वाच्या योगदानाचो उगडास करून दिता. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन नवी दिल्लींतल्या विज्ञान भवनांत मुखेल सोयरे म्हणून वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींतल्या सेवातीर्थ हांगा जायत्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या सचिवां कडेन संवाद साधलो. हे चर्चेन दोन मुखेल विशयांचेर भर दिल्लो. पयलो म्हळ्यार इज ऑफ डुईंग बिझनस आनी इज ऑफ लिव्हींग हांचे खातीर हेर सुदारणा जाल्यार दुसरी आत्मनिर्भरतेचो प्रचार. हे बसकेन प्रधानमंत्र्यांनी पुराय सरकाराची पद्दत आपणावपाचेर भर दिल्लो. एकत्रीत नियोजन आनी समन्वयाचो महत्व उक्ते करून तांणी आंतरविभागीय समन्वय आनी माहितीपूर्ण निर्णय घेवपा खातीर एक प्रभावी माची म्हणून PM गतीशक्तीचो व्यापक वापर करपाक प्रोत्साहन दिले. रोजगार आनी आजीविका मिशन खातीर विकसीत भारत गॅरंटी VBGRAMG कायदो 2025 आयच्यान भारतभर गांवगिऱ्या वाठारांनी लागू जातलो. दर एका अर्थीक वर्सा 125 दीस पगार रोजगाराची हमी दिवपी ह्या कायद्यावरवीं ग्रामीण भारताक सशक्त करतले अशें ग्रामीण उदरगत मंत्रालयान सांगलां. देशभरांत नव्या चौकटीची कार्यक्षमताय करपा खातीर चालू अर्थीक वर्सा 95,692 कोटी रुपयांची तरतूद केल्या अशें कळयलां. VBGRAMG कायदो 20 वर्सां पोरण्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो मनरेगा 2005 जाग्यार आयला. ह्या कायद्याचो हेतू वित्तीय वर्सा कायदेशीर रोजगार हमी 100 दिसां वयल्यान 125 दिसां मेरेन वाडोवपाचो आसा. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी अर्थीक सेवा फिनटॅक डिजिटल फारीकणी आनी तंत्रगिन्यानांत सहकार्य वाडोवपाक भारत ग्रीस अर्थीक संबंद घटमूट करपाविशीं चर्चा केल्या. तांणी ग्रीसाचे अर्थमंत्री किरियाकोस पियराकिसांची भेट घेतली. तशेंच दोनी वटांनी भारतीय आनी ग्रीस वेवसाय मदीं सहकार्याचे मार्ग सोदून काडले. तशेंच मंत्री गोयल हांणी ग्रीक मुळावी साधन सुविधा आनी येरादारी मंत्री क्रिस्टोस दिमासाक मेळून मुळावी बांदावळ येरादारी जोडणी दर्यावेला क्षेत्रांत विमान येरादारी आनी शाश्वत हालचालींतल्यान भारत ग्रीस सहकार्याचेर भासाभास केली. लवचीक पुरवण साखळी तयार करपा खातीर आनी भारत आनी युरोप हांच्या मदीं जोडणी आनीक घटमूट करपा खातीर सहकार खोलायन करपाची तांची आस्त तांणी बाळगिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
भारतीय लष्करांक आपली ताकद खंयच्याय एका व्यक्तीकडच्यान न्हय तर सैनिक, कमांडर, माजी सैनिक, तांचे कुटुंबीय आनी देशातले नागरीक हांच्या अढळ विश्वासातल्यान मेळटा अशें प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी केलें. नवी दिल्लीत चीफ ऑफ आर्मी स्टाफ या पदाचो कार्यभार सोडटना तांणी हे विचार मांडले.
भारतीय सेना के जांबाज सैनिकों ने काउंटर टेररिज्म ऑपरेशंस में भी अहम भूमिका निभाई है. यूएन डिप्लॉयमेंट और प्राकृतिक आपदा सहायता में अपने उत्कृष्ट कार्यों से समूचे विश्व में भारत वर्ष का परचम लहराया है. चाहे वह कांगो के घने जंगल हो या वेनेजुएला की भूकंप ग्रस्त भूमि, उत्तरी सीमाओं पर ऑपरेशन स्नो लेपर्ड के तहत हमारी तैनाती मजबूती और सतर्कता से रही. पश्चिमी मोर्चे पर भी सेना ने अपने दायित्वों का निर्वहन पूरी गंभीरता और संयम के साथ किया है. ऑपरेशन सिंदूर इसका ज्वलंत उदाहरण है.
4 दशका परस अधिक काळ भारतीय लष्करतात सेवा दिवप ही आपल्या खातीर सगळ्यांत व्हड भाग्याची गोष्ट ठरतली हाचेर ताणी भर दिलो.
4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया हांनी नवी दिल्लीत कर्मचारी राज्य विमो महामंडळाचे 198 बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. बसके वेळार भलायकी जतनाय, मुळावी बांदावळ घटमूट करप, वैजकी शिक्षण वाढोवप, संघटनात्मक कार्यक्षमताय आनी सेवा दिवपांत सुदारणा करप ह्या उद्देशान जायत्या मुखेल मुद्द्यांक मान्यताय मेळ्ळी. विमोकृत व्यक्ती खातीर बेकारी भत्तो येवजण, अटल बिमीत व्यक्ती कल्याण येवजण फाल्यां सावन फुडल्या वर्सा 30 जून मेरेन वाडयल्या. येवपी आनी नव्यान सुरू जाल्ल्या ESI हॉस्पिटलाचे आतां ESIC थेट वेवस्थापन करतले, जाका लागून प्रमाणीत कार्यक्षम आनी उच्च दर्जाची भलायकी सेवा सुनिश्चित जातली. तशेंच ESIC भलायकी सेवा दिवपाचे पद्दती भितर आयुष सेवाचे एकीकरण, प्रसार आनी क्षमता निर्माण करपा खातीर संयुक्त चौकटी तयार करपा खातीर ESIC आनी आयुष मंत्रालय हांचे मदीं समन्वय पत्राचेर स्वाक्षरी केल्या. हे बसकेन नवी दिल्लीतल्या बसैतपुरांत दंत महाविद्यालय बांदपाक आनी उत्तराखंडातल्या हरिद्वारांत नवे ESIC वैजकी महाविद्यालय स्थापन करपाक मान्यताय मेळ्ळी. जलशक्तीचे केंद्रीय मंत्री CR पाटील हांणी जल जीवन मिशनान नळाच्या उदकाची जोडणी कोट्यांनी घरां मेरेन व्हरून गांवगिऱ्या कुटुंबाच्या जिवितांत बदल घडोवन हाडला अशें सांगलें. नवी दिल्लीत पिवपाचें उदक आनी नितळसाण खात्याच्या इनोव्हेशन चॅलेंजाच्या ग्रँड फायनलींत मार्गदर्शन करतना तांणी जल जीवन मिशनाच्या फुडल्या पांवड्यार सार्वत्रीक नळाच्या उदकाच्या आस्पावा वांगडाच सुरक्षीत पिवपाच्या उदकाची खात्री करपाचेर भर दिलो. जम्मू काश्मीरांत वर्सुकी अमरनाथ जी यात्रे खातीर सुमार 55,000 यात्री करूंक सुरक्षीतताय वाडोवपाक आनी रावपाची सुवात सयत गरजेची सगळी वेवस्था केल्या आनी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्पांतल्यान 2 जुलयाक भक्तांचो पयलो गट भायर सरपाचो आसा. फुडल्या 2 दिसांत दिल्ली, हरियाणा, चंदीगड आनी पंजाबांत दक्षिण अस्तंत पावस पडपाची शक्यताय आसा. मजगतीं गोंयांत आयज ऑरेंज अलर्ट जारी केला. ICC बायलांच्या T20 विश्वकरण सर्तींत आयज लंडनांतल्या ओव्हलांत वेस्ट इंडीज हाका हारोवन ऑस्ट्रेलियेन फायनलींत प्रवेश केलो. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीतल्या सेवा तीर्थ हांगा जायत्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या सचिवां कडेन संवाद साधलो. आयज देशभरांत राष्ट्रीय दोतोर दीस आनी सनदी लेखापाल म्हळ्यार चार्टर्ड अकावंटंट दीस मनयतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी भारत ग्रीस अर्थिक संबंध घटमूट करपाविशी चर्चा केल्या. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांनी नवी दिल्लीत चालले कर्मचारी राज्य विमो महामंडळाचे 198 बसकेचे अध्यक्षपद सांभाळे. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका आज सांजे 6:30 मिनिटांनी आयकूंक मेळटले. नमस्कार.